श्रीराम. श्री समर्थांच्या मनोबोधातला 55वा श्लोक आपण बघणार आहोत. नसे मानसी नष्ट आशा दुराशा, वसे अंतरी प्रेम पाशा पिपाशा, ऋणी देव हा भक्तिभावे जयाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. या दासामध्ये काय असतं आणि काय नसतं या दोन्ही गोष्टी सांगितल्या आहेत. समर्थ नेहमी फक्त अंतरावर बोलत नाहीत, अंतराची स्थिती काय आहे आणि त्याचं बाह्य वर्तन कसं आहे या दोन्ही गोष्टी एकाच वेळेस सांगतात. तसं इथं त्यांनी म्हटलं आहे, नसे मानसी नष्ट आशा दुराशा. मनामध्ये त्याच्या कधीही नष्ट आशा, दुष्ट आशा आणि दुराशा नसते. आशा ह्याच्यापासून दुःखच निर्माण होतं. कशाची आशा धरा? आई वडील जसे म्हणतात की माझ्या मुलापासून मला फार आशा होती, तो मोठा झाला की आम्हाला बघेल, आमची काळजी घेईल, पण तो आता तिकडं लांब गेला, आता आम्हाला कोण बघणार. पण तुम्ही आशा धरायलाच नको होती. आशेच्या पोटी अपेक्षा, इच्छा, कामना, वासना सगळ्या येतात आणि त्याचा भंग झाला की दुःख होतं. त्यापेक्षा आशा धरूच नये. आपलं कर्तव्य आहे ते आपण करत राहावं आणि ते करत असताना भगवंताने दिलेलं हे कर्म आहे म्हणून मी करतो आहे असा भाव असावा. आणि सर्व ठिकाणी मीच आहे, माझीच सर्व आहेत अशा तऱ्हेनं जर भाव असेल तर अनेक मंडळी त्याला मिळतात. अत्यंत प्रेमाने करणारी मंडळी मिळतात. संतांच्या भोवती किती मंडळी ओळा होतात, त्यांना कधी माणसाचं कमी पडलं असं होत नाही. पण जोपर्यंत आपण संकुचितपणाने आपल्या पुरताच विचार करत राहतो, आपल्याला आधार कोणाचा, पैशाचा, घराचा, मुलाबाळांचा असं नाही, ते आधार धरतात परमेश्वराचा. आणि परमेश्वराचा आधार अशी ईश्वरनिष्ठा पक्की असल्यामुळे त्यांच्या वेळेला जेव्हा कोणाला अडीअडचण येईल किंवा काही असेल त्यावेळा कोणी ना कोणी नेमकं त्यांच्या सहाय्याला धावून येतं. आधी ते मुळे अपेक्षा करतच नाहीत. पण जर कधी काही पडता जड भारी दासी आठवावा हरी असं म्हणतात, तसं कधी जर काही आलं तर भगवंत त्यांच्या मागं पुढं उभाच असतो आणि तो सर्व तऱ्हेने त्यांना सहाय्य करत असतो. त्यामुळे दुष्ट आशा जी म्हटलेली आहे की ज्याच्यामुळे आपल्या सुखसमाधानात व्यत्यय येईल, या आशेमुळेच व्यत्यय येतो. बारीकशा गोष्टी असतात. मला वाटलं होतं तिने असं करावं. तुम्ही कशाला धरता तसं तिने करावं म्हणून? तुम्ही तुमचं काम करा. त्या व्यक्तीला वाटलं तिने केलं ठीक आहे, नाही केलं ठीक आहे. असं जर मनाची एक संतोषी वृत्ती राहिली, समाधानी वृत्ती राहिली, जे आहे ते शांतपणे स्वीकारण्याची वृत्ती राहिली तर दुःख वाटायला येणार नाही. परंतु तसं होत नाही. 99.9 इथपर्यंत मंडळी अशी असतात की काही ना काहीतरी अपेक्षा, आशा आणि त्याच्यापोटी आपण दुःख करतात आणि इतरांनाही दुःख करायला लावतात. ही जी परिस्थिती आहे ती नसावी आणि ह्याच्याजवळ नसते. नसे मानसी नष्ट आशा दुराशा. मग हे जर नाही आहे, दुष्ट आशा दुराशा नाही आहे, मग काय आहे त्याच्याजवळ? काहीतरी असलं पाहिजे ना. पोकळी राहत नाही अंतःकरणामध्ये. अंतःकरणात हे सगळे विकार भरलेले आहेत म्हणून भगवंताला तिथं जागा नाही आहे. देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, तर ते म्हणतात देव न लगे, देव न लगे. त्याला ठेवण्याचं रुधलं जागं, त्याला ठेवायला जागाच नाही आमच्याजवळ. इतके काम क्रोध भरलेले आहेत, लोभ, मत्सर, दंभ, अहंकार, की देवाला राहायला जागाच नाही आहे. इथं त्यांनी ती जागा रिकामी केली. हे जे सगळे दुष्ट आशा आणि दुराशा, दुराशा म्हणजे सुद्धा नाना प्रकारचे भोग घेण्याची इच्छा, ऐहिक भोग जे आहेत ते मिळावे आणि त्याच्या पाठीमागं धावायचं. मग यांनी गाडी घेतली, मला गाडी पाहिजे. मग ठीक आहे, गाडी पाहिजे, मग त्यांनी कसली घेतली, त्याच्यापेक्षा चांगली मला पाहिजे. झालं, धावतायत, मागं धावतायत सगळ्याच्या. किती भोग भोगले तरी तृप्ती म्हणून नाही. आणि ह्याच्या बाबतीत त्याला तो तृप्त पूर्ण असल्यामुळे त्याला कशाची अपेक्षाच नाही राहिलेली. पूर्ण निरपेक्ष, निरहंकार, निरभिमान, उदासीन म्हणजे अलिप्त अशा तऱ्हेचा झालेला असतो. नसे मानसी नष्ट आशा दुराशा वसे अंतरी, मग काय वसे, आतमध्ये काहीतरी पाहिजे ना, प्रेम पाशा पिपाशा, भगवंताविषयीचं प्रेम, ते देखील उत्कट प्रेम। अत्यंत तृषार्थ मनुष्य असला, तहानलेला, म्हणजे त्याला जशी पाण्याची अगदी तळमळ लागते, मिळाली पाहिजे, असं परमेश्वराच्या प्रेमाची तळमळीने वाट बघणारा आणि त्या प्रेमाला धरून राहिलेला आणि परमेश्वराला बाकी कशाने बांधता येत नाही, प्रेमानेच बांधता येतो। तुम्ही परमेश्वराला, देवाला, मूर्तीला किती दागिने घातलेत, किती वस्त्र घातलीत म्हणजे तो तुमच्यावर खुश होईल। देवाला वश करणं असा शब्द काही वेळा वापरतात, देवाला वश काय करायचं आहे, तुम्ही भाव ठेवा, भाव तिथं देव, पण तो भाव मात्र खोटा असून चालत नाही, देवाला ठकवता येत नाही, तो तुमच्या आतच बसलेला आहे। तेव्हा भाव खरा आहे का, खरोखरच भगवंताविषयी विशेष प्रेम आहे आणि भगवंताविषयी प्रेम म्हणजे सर्व भूतमात्राविषयी प्रेम, सर्व भूत हिते रताहा असं म्हटलेलं आहे, सर्व भूतमात्रांच्या हितामध्ये, हित साधून देण्यामध्ये हा रमून गेलेला आहे। तर सर्व ठिकाणी एकच भगवंत आहे असा बोध त्याला झालेला आहे आणि त्यामुळे तो वसे अंतरी प्रेम पाशा पिपाशा, अंतरात फक्त काय विचारा, तो प्रेम आहे, करुणा आहे, दया आहे, क्षमा आहे, सहनशीलता आहे, दुसऱ्यासाठी झिजण्याची तयारी आहे, कीर्तीसाठी झिजत नाही आहे, तर तो झिजल्यामुळे कीर्ती पाठीमागे येते, मान मरात मिळावा, मोठेपणा मिळावा, नाव मिळावं म्हणून हा काही करत नाही आहे। आंतरिक प्रेमाने कळवळ्याने सगळ्या गोष्टी होत आहेत, म्हणून वसे अंतरी प्रेम पाशा पिपाशा, ऋणी देव हा भक्तिभावे जयाचा, त्याचा भक्तिभाव कसा आहे, तो अनन्य शरण झालेला आहे भगवंताच्या ठिकाणी, अत्यंत नम्र झालेला आहे, मी नाही फक्त देवच आहे, ईश्वरच आहे असा त्याचा भाव झालेला आहे। मी एक, ईश्वर एक असं म्हणत नाही, मी तो एकच, तो जे म्हणेल ते, देवाच्या इच्छेने वर्तावे, देव करील ते मानावे, कुठल्याही बाबतीत त्याची तक्रार म्हणून नाही, असं झालं रामाची इच्छा, असं झालं रामाची इच्छा, रामाची कृपा, संकट काही आलं तर म्हणे रामाची कृपा झाली, त्या संकटामागं काहीतरी एक आहे, त्याचा हेतू आहे, आपले भोग तरी भोगून व्हायचे असतील किंवा आपली परीक्षा तो पाहत असेल, काही ना काही असेल, पण देव माझं वाकडं करणार नाही कधी, परमेश्वराच्या घरी अन्याय नाही, तो जे करील ते न्यायाचंच असणार, असा त्याचा पक्त्या भक्तीभाव झालेला असल्यामुळे देवच त्याचा ऋणी होतो, देवालाच वाटतं की केवढी भक्ती ह्याची, परमेश्वराच्या डोक्यावर असं बसतं की हे याचं ऋण आपण फेडायचं कसं, म्हणजे पहिल्यांदा भक्तानी भगवंताला धरावं लागतं आणि मग भगवंतालाच भक्ताच्या भावाचं प्रेमाचं ओझं ऋण आपल्या मस्तकावर आहे असं वाटतं आणि त्यामुळे तो त्याच्यासाठी आपल्याला काय करता येईल हे बघत असतो। आणि तसा एकदा परमेश्वर जर भक्ताच्या पाठीमागे असेल तर वाटेल ते करेल। भगवान श्रीकृष्णाने पांडवांसाठी काय काय केलं, घोड्याला खरारा केला, रथाला ते सारथी म्हणून उभे राहिले, यज्ञाच्या वेळेला उष्ट्या पत्रावळी उचलण्यापासून काम केलेलं आहे सगळं, का, ऋणी देव हा भक्तिभावे, त्यांच्या अपरंपार भक्तीनं देवालाच आपण त्याच्या ऋणात आहोत असं वाटतं आणि ऋण फेडणार कसं, मग त्याच्यासाठी त्याची जी काय इच्छा असेल, त्याला इच्छाच नसते खरं सांगायचं, म्हणजे असा जो भक्त असेल ना त्याला काय एक गोष्टी मागणार आहे, तो मला एक मोठा फ्लॅट पाहिजे, मला एक गाडी पाहिजे असं काय म्हणणार आहे, तो म्हणेल मला फक्त सदा माझे डोळा जडो तुझी मूर्ती किंवा तुझा विसर न व्हावा एवढंच तो म्हणेल, मला एवढंच ऋण दे की मला अखंड तुझी भक्ती करता येईल, तुझा विसर कधीही पडणार नाही एवढंच मला मागायचं। त्यामुळे भगवंत आणि भक्त ह्या ठिकाणी दोन राहत नाहीत, दोन्ही एकरूप होऊन जातात आणि म्हणून भक्ताला जशी देवाच्या भेटीची उत्कंठा असते तितकीच देवाला देखील भक्ताच्या भेटीची उत्कंठा असते. म्हणून ज्ञानेश्वरीमध्ये भगवंतांनी म्हटलं आहे त्याप्रमाणे, अर्जुन जर एकरूप झाला तर आपण कुणाशी बोलणार, आपल्याला बोलायला कोण. म्हणून त्यांनी म्हटलं आहे की काही एका प्रश्नाच्या निमित्तानं त्यांनी अर्जुनाला पुन्हा भानावर आणलं, नाही तर तो देहभान विसरून ह्याच्याशी मिळून जात होता, त्याला सावध ठेवलं. कारण दैताशिवाय प्रेम कसं करणार. त्यामुळे प्रेम जर करायचं असेल तर समोर ती व्यक्ती पाहिजे, द्वैतात आलं पाहिजे आणि प्रेम केलं पाहिजे. मग परमेश्वराला जर आवडत असेल सर्वात तर भाव भक्ती आहे. पण भगवंत असं म्हणतात एका ठिकाणी की प्रेमळाचं साकडं आमुची गावी, आम्हाला प्रेमळ मंडळीच मिळत नाहीत. मी एकदा म्हटलं होतं स्वामींना की तर काय तुम्हाला पुष्कळ मंडळी आहेत प्रेम करणारे. स्वामी म्हटलं वाटतं, खरं प्रेम करणारी व्यक्ती फार क्वचित असते म्हणले. बहुतेक प्रेम हे वरवरचं असतं, दिखाऊ असतं. आंतरिक प्रेम असं असणारा भक्त फार विरळा असतो, की ज्याला सुचतच नाही दुसरं भगवंताशिवाय. केव्हाही विचारावं, त्यांनी आत बघावं की काय करतो, काय नाही, भगवत चिंतन चाललेलं आहे, दुसरं काही नाही. असं जर असेल तर भगवंत त्याला सोडून जाईल कसा कुठे. कारण भगवंतांनी म्हटलेलं जसं, मतभक्ता हा यत्र गायंती तत्र तिष्ठा मी नारद. मी कुठं आहे असं जर विचाराल तर माझे भक्त ज्या ठिकाणी माझ्याविषयीचं भाव भजन करतायत त्या ठिकाणी मी असतो. जे भक्ताच्या भजनामध्ये भगवंत असतात तिथं ते सापडतात, असं व्हायला पाहिजे. म्हणून इथं ते म्हणत आहेत, ऋणी देवा भक्तिभावे जयाचा, असा जो आहे जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. म्हणून पहा, नसे मानसी नष्ट आशा दुराशा, आणि वसे अंतरी प्रेमपाशा पिपाशा. ऋणी देव हा भक्तिभावे जयाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. जय जय रघुवीर समर्थ.